पहिले राजे अध्याय 22. पुढील 3 वर्षे इस्रायल आणि अराम यांच्यामधले शांततेचे गेले. 3 वर्षी यहुदाचा राजा यहोशाफाट इस्रायलचा राजा याला भेटायला गेला. यावेळी इस्रायलच्या राजाने आपल्या अधिकाऱ्यांना विचारले, अरामाच्या राजाने रामोत गिलाद आपल्याकडून घेतले होते ते आठवते ना? ते परत मिळवण्यासाठी आपण काहीच का केले नाही? रामोत आपले असायला हवे. आणि इस्रायल राजा यहोशाफाटाला म्हणाला, तुम्ही आमच्या बाजूने रामोत गिलाद येथे अरामी सैन्याशी लढाल का? यहोशाफाट म्हणाला, अवश्य, माझे सैन्य आणि घोडे तुमचेच आहेत. यहोशाफाटाने इस्रायलाच्या राजाला म्हटले, प्रथम आपण परमेश्वराचा सल्ला घेतला पाहिजे. तेव्हा इस्रायलाच्या राजाने संदेष्ट्यांची एक सभा घेतली. तेव्हा तिथे 400 संदेष्टे हजर होते. राजाने त्यांना विचारले, आपण आत्ताच रामोत गिलाद येथे अरामी फौजेवर चालून जावे का की काही काळ थांबावे? संदेष्टे म्हणाले, तुम्ही खुशाल आत्ताच हल्ला करा, परमेश्वर तुम्हास जय मिळवून देईल. पण यहोशाफाटाने शंका काढली, परमेश्वराचा आणखी कोणी संदेष्टा यांच्या खेरीज इथे आहे का? तसा असेल तर त्यालाही देवाचे मत विचारलेले बरे. इस्रायलाचा राजा म्हणाला, ज्याच्याद्वारे परमेश्वराचा सल्ला घेता येईल तसा आणखी एक संदेष्टा आहे, इम्ला याचा पुत्र मिखाया. पण मी त्याचा द्वेष करतो, कारण तो काही सांगतो तेव्हा माझ्याबद्दल कधीच चांगले भविष्य कथन करत नाही. त्याचे बोलणे मला अप्रिय वाटते. यहोशाफाट म्हणाला, इस्रायलाच्या राजा, तुझे असे बोलणे बरोबर नाही. तेव्हा इस्रायलाच्या राजाने आपल्या एका सेवकाला इम्लाचा पुत्र मिखायाला घेऊन येण्यास सांगितले. यावेळी इस्रायलाचा राजा व यहुदाचा राजा यहोशाफाट राजवस्त्रे घालून सिंहासनावर बसले होते. शोमरोनाच्या वेशीजवळ न्यायदान चालते, त्या ठिकाणी ते होते. सर्व संदेष्टे त्यांच्या समोर उभे होते. त्यांचे भविष्य कथन चाललेले होते. त्यांच्यापैकी एक कनानाचा पुत्र सिदकिया हा होता. त्याने प्रचंड शक्तीचे प्रतीक अशी लोखंडाची शिंगे केली होती. तो अहाबाला म्हणाला, परमेश्वराचे म्हणणे हे आहे की ही शिंगे तू अरामी सैन्यांविरुद्ध लढताना वापरावीस, म्हणजे तू शत्रूचा पराभव करशील, त्याचा संहार करशील. मग ते सर्वच भविष्यवादी भविष्य सांगत होते. पुढे सिदकिया म्हणाला, आता तुझ्या सैन्याने चढाई करावी, रामोत गिलाद येथे अरामी सैन्यावर हल्ला करावा, विजय तुमचाच आहे, परमेश्वर ते राजाच्या हाती देईल. हे चाललेले असताना एक सेवक मिखायाच्या शोधात गेला व त्यास भेटून म्हणाला, राजा या युद्धात विजयी होईल असे सर्व संदेष्ट्यांचे म्हणणे आहे. तेव्हा तूही तसेच म्हणणे श्रेयस्कर ठरेल व ते सुरक्षितपणाचे होईल. पण मिखाया म्हणाला, नाही, कदापि नाही. जे परमेश्वर माझ्याकडून वदवतो तेच मी सांगेन, माझी तशी प्रतिज्ञाच आहे. मिखाया मग राजाकडे आला. राजाने त्यास विचारले, मिखाया, मी आणि राजा यहोशाफाट हातमिळवणी करू ना? रामोत गिलाद अरामाच्या सैन्यावर आता चढाई करू का? मिखाया म्हणाला, हो, तुम्ही आताच ही लढाई करा, परमेश्वर तुम्हास यश देईल. पण राजा त्यास म्हणाला, तू हे परमेश्वराच्या शक्तीने सांगत नाहीस, आपल्या मनाचे सांगतो आहेस. तेव्हा खरे काय ते सांग, परमेश्वराचे म्हणणे सांग, अशी शपथ कितीदा मी तुला देऊ? तेव्हा मिखायाने सांगितले, काय होणार ते मला दिसते आहे. इस्रायलाचे सैन्य डोंगरावर इतस्तः पसरेल, मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखी त्यांची अवस्था होईल. परमेश्वराचे म्हणणे असे आहे, यांना कोणी नेता नाही, यांनी सुखरूप घरी जावे, लढाईच्या भानगडीत पडू नये. मग इस्रायलाचा राजा यहोशाफाटाला म्हणाला, पहा, हेच बोललो होतो ना मी, हा संदेष्टा कधीही माझ्याबद्दल चांगले भविष्य कथन करत नाही. हा नेहमी अप्रिय गोष्टीच मला ऐकवतो. इकडे परमेश्वराचे म्हणणे काय आहे ते मिखाया सांगतच होता. मिखाया म्हणाला, ऐक, परमेश्वर काय म्हणतो ते पहा. परमेश्वर स्वर्गात सिंहासनावर बसलेला आहे हे मी पाहिले आहे. आकाशातले त्याचे सर्व सैन्य त्याच्या शेजारी उभे आहेत. परमेश्वराने म्हटले, अहाब राजाची कोणी फसगत करेल का? त्याने रामोत गिलाद वर हल्ला करावा असे मला वाटते. त्यामध्ये त्यास मरण येईल. तेव्हा आता काय करावे याबद्दल देवदूतांमध्ये एकमत होईना. मग त्यापैकी एक जण परमेश्वराकडे गेला आणि म्हणाला, मी हे काम करीन. परमेश्वर त्यास म्हणाला, तू अहाबाची फसगत कशी करशील? यावर तो देवदूत म्हणाला, मी अहाबाच्या संदेष्ट्यांमध्ये गोंधळ माजवून देईल. त्यांना मी राजाशी खोटे बोलायला प्रवृत्त करीन. संदेष्टे राजाला सांगतील ते खोटे असेल. यावर परमेश्वर म्हणाला, हे चांगले झाले, जा आणि अहाब राजाला या मोहात पाड, तुला यश येईल. मिखायाचे सांगून झाले. मग तो म्हणाला, तेव्हा खरी हकीकत अशी आहे, परमेश्वरानेच तुमच्या संदेष्ट्यांना खोटे बोलायला लावले आहे. तुमच्यावर मोठे संकट ओढवावे असे परमेश्वरास वाटते. मग कनानाचा पुत्र सिदकिया हा संदेष्टा मिखायाजवळ गेला. मिखायाच्या त्याने तोंडात मारले. सिदकिया म्हणाला, माझ्यातली परमेश्वराची शक्ती संपली आहे आणि आता तुझ्या मार्फतच बोलतो आहे, अशी खरेच तुझी समजूत आहे? मिखाया म्हणाला, लवकरच आपत्ती येणार आहे, तेव्हा तू एका लहानशा खोलीत दडून बसशील, तेव्हा माझे म्हणणे खरे असल्याचे तुझ्या लक्षात येईल. तेव्हा इस्रायलाच्या राजाने आपल्या एका सेवकाला मिखायाला पकडायचा हुकूम केला. राजा म्हणाला, याला धरा आणि नगराधिकारी अमोन व राजपुत्र योआश यांच्याकडे घेऊन जा आणि त्यांना जाऊन सांगा, राजा म्हणतो, या मनुष्यास बंदीत टाका व मी सुखरूप परत येईपर्यंत त्यास फक्त भाकर आणि पाणी द्या. युद्धावरून मी परत सुखरूप येईपर्यंत त्यास तिथेच राहू द्या. मिखाया मोठ्याने म्हणाला, मी काय म्हणतो ते सर्व लोक हो ऐका. राजा, तू युद्धावरून जिवंत परत आलास तर परमेश्वर माझ्यामार्फत बोलला नाही असे खुशाल समजा. नंतर इस्रायलचा राजा अहाब आणि यहुदाचा राजा यहोशाफाट रामोत येथे अरामाच्या सैन्याशी लढायला गेले. रामोत गिलाद प्रांतात हे युद्ध झाले. अहाब यहोशाफाटाला म्हणाला, आपण आता युद्धाचा व्यूह रचू. मला राजा म्हणून कोणी ओळखणार नाही असे कपडे मी घालीन, पण तू मात्र राजाला शोभेल असाच पोशाख कर. अशा प्रकारे इस्रायलाच्या राजाने अगदी चार चौघांसारखे कपडे करून युद्धाला सुरुवात केली. अरामाच्या राजाकडे 32 रथाधिपती होते. त्या राजाने या 32 जणांना इस्रायलाच्या राजाचा शोध घ्यायला सांगितले. राजाला ठार करण्याबद्दल त्याने त्यांना बजावले. तेव्हा युद्ध चालू असताना या रथाधिपतींनी राजा यहोशाफाटाला पाहिले. तोच इस्रायलाचा राजा असे त्यांना वाटले. त्यामुळे त्याचा ते वध करायला निघाले. यहोशाफाट आरडाओरडा करू लागला, हा इस्रायलाचा अहाब राजा नव्हे. हे त्या रथाधिपतींच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यास मारले नाही. तेव्हा एका सैनिकाने कोणावर नेम धरून नव्हे असा हवेतच एक बाण सोडला. हा बाण नक्की इस्रायलाचा राजा अहाब याला लागला. शरीराचा जो छोटा भाग चिलखताने झाकलेला नव्हता तिथे बाण लागला. तेव्हा राजा अहाब आपल्या सारथ्याला म्हणाला, मला बाण लागला आहे, रथ येथून हलव, आपण या लढाईपासून दूर जाऊ. युद्ध मात्र चालूच राहिले. राजा अहाब आपल्या रथात बसून राहिला. रथात टेकून बसून तो अरामाच्या सैन्याकडे पाहत होता. त्यास एवढा रक्तस्राव झाला की रथाच्या बैठकीच्या भागात रक्ताचे थारोळे झाले. संध्याकाळच्या सुमारास राजाला मृत्यू आला. सूर्यास्ताच्या वेळी इस्रायलाच्या सर्व सैन्याला आपापल्या प्रांतात घरोघरी जायचा आदेश मिळाला. राजा अहाबाला अशा तऱ्हेने मरण आले. काही जणांनी त्याचा देह शोमरोनाला आणला, त्यास त्यांनी तिथे पुरले. शोमरोनामधल्या तळ्यावर या लोकांनी अहाबाचा रथ धुतला. रथातील रक्त कुत्र्यांनी चाटले आणि त्या तळ्यातील पाण्याने वेश्या स्नान करीत असत. परमेश्वराने जे जे होईल असे सांगितले होते तसेच नक्की घडले. इस्रायलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात राजा अहाबाच्या सर्व गोष्टींची नोंद केलेली आहे. आपला महाल सुशोभित करण्यासाठी त्याने हस्तिदंत कसे वापरले, त्याने नगरे उभारली याबद्दलही या ग्रंथात सांगितलेले आहे. अहाब मरण पावला व त्यास त्याच्या पूर्वजांशेजारी दफन करण्यात आले. त्याचा पुत्र अहजा त्याच्या जागी राजा झाला. अहाब इस्रायलाचा राजा झाल्यावर चौथे वर्ष चालू असताना यहोशाफाट यहुदाचा राजा झाला. यहोशाफाट हा आसाचा पुत्र. यहोशाफाट वयाच्या 35व्या वर्षी राजा झाला आणि यरुश्लेमामध्ये त्याने 25 वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अजुबा, ती शिल्हीची कन्या. यहोशाफाट चांगला राजा होता. हा आपले वडील आसा यांच्याप्रमाणेच वागला. परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले, पण यहोशाफाटाने उंचावरील पूजास्थळे काढली नाहीत. लोक त्या ठिकाणी होम करणे, धूप जाळणे वगैरे करीतच राहिले. यहोशाफाट राजाने इस्रायलाच्या राजांशी शांततेचा करार केला. राजा यहोशाफाट शूर होता. त्याने बऱ्याच लढाया केल्या. त्याने जे केले त्याची हकीकत यहुदाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात आहे. त्याचे वडील आसा राज्य करीत असताना जे पुरुष गमन करणारे राहून गेले होते त्यांना यहोशाफाटाने हकलून लावले. याच काळात अदोम प्रदेशाला राजा नव्हता. एक कारभारीच इथला कारभार पाहत असे. त्याची नेमणूक यहुदाचा राजा करी. राजा यहोशाफाटाने तार्शिशची काही मालवाहू गलबते बांधली. त्यामध्ये त्याचा हेतू ओफिरहून सोने आणण्याचा होता, पण ती तेथपर्यंत कधी पोहोचू शकली नाहीत, कारण एसियोन गेबेरच्या बंदरात त्यांची नासधूस करण्यात आली. इस्रायलाचा राजा अहाबाचा पुत्र अहजा याने यहोशाफाटाला मदतीचा हात दिला. त्याच्या मनुष्यांबरोबर आपले खलाशी देण्याची तयारी दर्शवली, पण अहाजाची कुमक स्वीकारण्यास यहोशाफाटाने नकार दिला. यहोशाफाट मरण पावला. त्यानंतर दावीद नगरात आपल्या पूर्वजांबरोबर त्याचे दफन करण्यात आले. त्याच्या जागी त्याचा पुत्र यहोराम राज्य करू लागला. अहजा अहाबाचा पुत्र होता. यहोशाफाटाच्या यहुदावरील सत्तेच्या 17व्या वर्षी अहजा इस्रायलाचा राजा झाला. शोमरोनमध्ये त्याने 2 वर्षे राज्य केले. अहजाने परमेश्वराचे अनेक अपराध केले. आपले वडील अहाब, आई इजबेल आणि नबाटाचा पुत्र यराबाम या सगळ्यांनी जे केले तेच याने केले. या सर्व राज्यकर्त्यांनी इस्रायली लोकास आणखी पापात लोटले. आपल्या वडिलांप्रमाणेच अहजानेही बाल या अमंगळ दैवतांची पूजा केली. त्यामुळे इस्रायलाचा देव परमेश्वर याचा कोप ओढवला. परमेश्वर अहाबावर संतापला होता, तसाच अहाजावर संतापला.